चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतीय अर्थव्यवस्थेला मिळते चांगली गती, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे म्हणणे। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की एका मोठ्या लॉकडाऊन नंतर भारतीय अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळालेली दिसून येत आहे। त्यांनी अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासाठी काही आणखीन प्रोत्साहनाची घोषणा करण्यासाठी आयोजित संमेलनात सांगितले की व्यापक आर्थिक संकेतक परिस्थितीमध्ये सुधारणेकडे इशारा करत आहेत। सीतारामन यांनी सांगितले की कोविड-19 सक्रिय रुग्ण 10 लाखांपेक्षा अधिक होते, पण आता ही संख्या कमी होऊन 4.89 लाख राहिली आहे आणि मृत्यूदरात घट होऊन 1.47% आली आहे। अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा झाल्याचे सांगताना त्यांनी सांगितले की कंपन्यांच्या कारभाराच्या गतीचा संकेत देणारा कंपोजिट परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ऑक्टोबरमध्ये वाढून 58.9 राहिला, जो यापूर्वीच्या महिन्यामध्ये 54.6 होता। त्यांनी सांगितले की ऑक्टोबर दरम्यान ऊर्जेच्या वापरामध्ये 12% वाढ झाली, तर वस्तू तसेच सेवा कराचा संग्रह 10% वाढून 1.05 लाख करोड रुपयांपेक्षा अधिक झाला। वित्तमंत्री यांनी सांगितले की दैनिक रेल्वे माल वाहतुकीमध्ये सरासरी 20% दराने वाढ झाली आहे।